चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकरी थकबाकीच्या प्रतीक्षेत। आंध्र प्रदेशातील साखर कारखान्यांना ऊस पुरवणारे ऊस शेतकरी 2000 कोटी रुपयांच्या रकमेची परतफेड करण्याची वाट पाहत आहेत। ऑल इंडिया फार्मर्स असोसिएशन अध्यक्ष बोजजा दशरथ रेड्डी म्हणाले, ऊस उत्पादकांना प्राधान्यक्रमानुसार सरकारनं 30 कोटी रुपये प्राधान्य दिले असले तरी त्याच रकमेचा वापर कर्मचाऱ्यांचं वेतन भरण्यासाठी केला गेला आहे। रेड्डी म्हणाले, सरकारनं एका स्वतंत्र अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना समान वाटपाची वाटणी देण्याचं वचन दिलं होतं। रायलसीमा जिल्हा दुष्काळग्रस्त आहे। दुष्काळाची स्थिती प्रचलित असल्यानं शेतकऱ्यांसाठी अनुकूल सरकार प्रत्येक एकरवर कोटा न देता बंगाल ग्राम खरेदी करण्यासाठी पुढे येत आहे। मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा येथील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की ते चेनूर साखर कारखाना पुन्हा चालू करतील। या मोहिमेचं स्वागत करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवं असंही ते म्हणाले।